येऊ का ताई?
मीना ये ये, अरे वा, तुझ्याकडे गोड बातमी दिसते काहीतरी, अभिनंदन.
थँक्यू ताई.
कितवा महिना चालू आहे?
7वा.
छान, तब्येतीची तपासणी करतेस ना नेहमी आणि आयन कॅल्शियमच्या गोळ्या घेतेस ना?
हो, तपासणी करायला चालले होते.
एकटीच आलीस?
हे आलेत ना, बाहेर बसलेत, मला थोडं बोलायचं होतं. ते म्हणाले बायकांचा विषय आहे, मी बाहेरच बसतो.
एवढा काय गुप्त कारभार विषय बोलायचा तुला?
तसं नाही होत आई, मला ना लय टेन्शन येत आहे. बाकी सगळं चांगलं आहे, घरचं पण चांगलं आहे. माझ्या ताईला ना दुधासाठी लय त्रास झाला होता. बाळाला डब्याचं दूध द्यावं लागलं होतं. ताईला दुधाच्या जागी चिरा माराव्या लागल्या होत्या. लय त्रास झाला. मला बी तसंच होईन का?
अगदी महत्वाचा विषय बोललीस बघ. आणि बरं झालं आत्ताच आलीस बाळ होण्याच्या आधी. बाळासाठी आईचं दूध हा इतका महत्वाचा विषय आपल्याकडे बोललाच जात नाही. याविषयी आईच्या मनाची आणि शरीराची तयारी बाळ होण्याआधीपासूनच व्हायला पाहिजे. दुधाविषयी आईला, खरं तर बाबांनाही माहिती असायला पाहिजे. बोला बरं मोहनरावांना.
अहो आत या, ताई बोलवत आहे.
नमस्कार ताई.
ये मोहन. अभिनंदन, कसं काय चाललंय सगळं?
लय काम चाललं ताई. आता बाय घरी येणार तर खूप तयारी करावी लागत आहे. कपडे, खेळणी, पायाना तयार करतोय.
छान. या सगळ्या स्वागताच्या तयारीत आणखीन एक महत्वाची गोष्ट विसरू नकोस.
कोणती ताई?
बाळाचं जेवण. बाळाला सगळ्यात उत्तम अन्न मिळावं असं वाटतंय ना तुला?
म्हणजे दूध पावडर का ताई?
लय पैसे लागतात त्याला तर.
नाही ग, बाळाच्या जेवणाला, तेही उत्तम दर्जाच्या जेवणाला एकही रुपया नाही लागत. बाळासाठी जगातलं सर्वोत्तम जेवण म्हणजे काय माहितीये? आईचं दूध.
गाईच्या दुधापेक्षाही चांगलं?
डब्याच्या दुधापेक्षाही चांगलं?
हो, अगदी स्वर्गातल्या अमृतापेक्षाही चांगलं असतं आईचं दूध. आईचं दूध हे निसर्गाने निर्माण केलेलं एक जादुई रसायन आहे. तो बाळासाठी संपूर्ण पोषण करणारा आहार आहे. त्यातून बाळाला पोटभर अन्न पाणी मिळतंच, पण अनेक औषधी तत्वही बाळाच्या पोटात जातात.
माझ्या ताईला बाळ झालं ना तेव्हा सुरुवातीचे 1-2 दिवस थोडंच दूध येत होतं.
हो, सुरुवातीचे 2-3 दिवस दूध कमी आहे असं वाटू शकतं, पण तेवढंच दूध बाळाला पुरेसं असतं. त्या दिवसात बाळाचं पोटच बोरा एवढं छोटं असतं, मग लिंबा एवढं मोठं होतं, मग अंड्या एवढं. जसजसं पोट मोठं होतं तसतशी बाळाची भूक वाढत जाते आणि तसं आईचं दूधही वाढत जातं. सुरुवातीला एका वेळेस बाळ 2-3 चमचेच दूध पितं.
चमचाभर दूध बाळाला पुरत असेल ताई?
ते चमचाभर दूध एक बेस्ट पॅकेज असतं बरं का. त्यात योग्य प्रमाणात साखर, कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ असतात. हे झालं बाळासाठीचं अन्न. यासोबत 1 चमचा दुधात कोट्यवधी पेशी असतात. त्यात काय काय असतं माहितीये? प्रतिजैविक असतात, म्हणजे अँटीबॉडीज. संसर्गरोधक असतात. दाहरोधक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी. प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, स्टेम सेल, व्हिटॅमिन, मिनरल अशी अनेक औषधी तत्व असतात.
हो का, मला तर माहीतच नव्हतं ताई.
आईचं दूध बाळाचं संरक्षक कवच असतं. बाळ पोटाबाहेर आल्यावर बाहेरच्या जंतूंचा सामना करण्यासाठी आईचं दूध शक्ती देतं, रोग प्रतिकारक शक्ती.
आणि आईच आजारी पडली तर?
आई आजारी पडली तर आईच्या रक्तात तयार होणाऱ्या अँटीबॉडी आईच्या दुधात जातात. त्यामुळे बाळाला अँटीबॉडीज मिळून बाळाचं आजारापासून रक्षण होतं.
हे चांगलंय, दूध म्हणजे औषधच, हो ना?
हो, म्हणून बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत इतर वरचा आहार नाही द्यायचा. हा, आईचं दूधच द्यायचं फक्त. पुढे वरचं अन्न सुरू केलं तरी वर्षभरापर्यंत आईचं दूध हाच बाळाचा मुख्य आहार असायला पाहिजे.
वर्षभरानंतर दूध तोडायचं ना मग?
अजिबात नाही. बाळाची रोगप्रतिकार शक्ती 2 वर्षापर्यंत नाजूक असते आणि मेंदूचा विकास 3 वर्षापर्यंत होतो. आईच्या दुधात मेंदू विकासाला पूरक असं टॉरिन नावाचं प्रथिन असतं. त्यामुळे किमान 2 वर्ष तरी बाळाला आईचं दूध पाजलं गेलंच पाहिजे. बाळ हुशार आणि सुदृढ व्हायला हवंय ना?
हो, आपलं बाय हुशार झालं पाहिजे, हो ना मीना?
आणि तब्येतीनेही चांगलं सुदृढ झालं पाहिजे.
त्यासाठी काय करणार?
बाळाला जन्मल्यापासून ते 6 महिने फक्त आईचं दूधच पाजणार. पुढे किमान 2 वर्षापर्यंत आईचं दूध पाजत राहणार.
मग माझं काय काम आहे ताई?
तुमचं काम सगळ्यात महत्वाचं आहे मोहन. आईची काळजी घेणं हे बाबाचं महत्वाचं काम, आणि ती काळजी कशी घ्यायची ते आपण पुढच्या वेळेस बोलू. नमस्कार.